भूमिके मला आठवतं सीतेच्या जीवनावरचं एक सुंदर नाटक आणि त्यातली ज्योत्स्ना भोळे यांची अगदी प्रसिद्ध गाणी.
भूमिकन्या सीता म्हणायचे का तुला?
हो.
अगं रसिके, हे मामा वरेरकरांचं 1958 साली प्रसिद्ध झालेलं नाटक. या नाटकातल्या गीतांना संगीत दिले व्ही जी भाटकर यांनी. रामाबरोबर 14 वर्ष वनवासात राहून आलेल्या सीतेला लवकुशाच्या जन्माच्या वेळी पुन्हा एकदा वनात जावंसं वाटतं. तिच्या मनातलं वनाबद्दलचं, निसर्गाबद्दलचं प्रेम या गीतातून व्यक्त होतं. पुसतील कुशल मज लता कर्दळी केळी, मोगरा मालती फुलतील भल त्यावेळी, देईल साद मज दुरून श्यामा राणी, मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणी वाणी.
मी पुन्हा हा